ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
मोरना साखर कारखान्यात ऊस गाळप सुरू. एका आठवड्यापासून बंद पडलेला मोरना कारखाना गाजियाबाद येथून मोठा जनरेटर मागून आणल्यानंतर सुरू झाला. तर भाजप नेत्यानं इंजिनियर्स बरोबर चर्चा करून लवकरच खराब झालेल्या टर्बाईनला दुरुस्त करण्यास सांगितलं. ऊस कारखान्यानं शेतकऱ्यांचा ऊस घेणं सुरू केलं आहे. शेतकरी साखर कारखाना मोरनाचं आठवड्याभरापूर्वीच टर्बाईन खराब झाल्यामुळं 28 जानेवारीला साखर कारखाना बंद पडला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं. शेतकऱ्यांचा ऊस मोरना कारखान्यात ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पडून वाळत होता, त्यामुळे शेतामध्ये ऊस तोडणी होत नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी मोरना कारखाना परिसरात मोठा गोंधळ केला होता. पुढच्या कारखान्यावर शेतकरी युनियनचे नेता तसंच भाजप नेत्यांनी DCO ला बोलावून कारखाना चालवण्याची गोष्ट केली. कारखाना अधिकाऱ्यांनी गाजियाबाद येथून जनरेटर आणून कारखाना सुरू केला. हे पाहण्यासाठी नमामी गंगे उपक्रमाचे सहसंयोजक डॉक्टर वीरपाल निर्वाल कारखान्यात आले. त्यांनी टर्बाईन ठीक करण्यासाठी आलेल्या इंजिनियर्सकडून माहिती घेतली. इंजिनियर्सनी लवकरच टर्बाईन चालू करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी वीरपाल सहरावत, आशिष निर्वाल, रामकुमार शर्मा, विजय राठी, अजय चेअरमन, राजकुमार राठी, वेदपाल कश्यप, देवेंद्र मलिक, ब्रजवीर सिंह, महेंद्र सैनी आदी उपस्थित होते.